आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 31 मे 2026. विषय: प्राचीन आणि आधुनिक नेक्रोमन्सी उर्फ मेस्मेरिझम आणि हिप्नोटिझम नाकारले गेले. सोनेरी मजकूर. स्तोत्रसंहिता. परमेश्वरा, मी तुझ्याशी इमानदार राहायचे ठरवले. मी अगदी काळजीपूर्वक तू शहाणपणाने घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास करतो. उत्तरदायी वाचन. तीताला, तू मात्र नेहमी सत्य किंवा निकोप शिक्षणाला शोभणाऱ्या अशा गोष्टी बोल. हे महत्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत, जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांना फसवितात. कारण सर्व माणसांना देवाची तारक कृपा प्रगट झाली आहे. ती आम्हाला शिकविते की आपण अभक्ती व ऐहिक गोष्टींची हाव यांचा नकार करावा आणि या सध्याच्या जगात आपण सुजनपणाने व नीतीने वागावे व देवाप्रती आपली भक्ती प्रकट करावी. आणि आपली धन्य आशा म्हणजे आपला महान देव व आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्या गौरवी प्रकट होण्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहावी. त्याने स्वतःला आमच्यासाठी दिले यासाठी की सर्व दुष्टेपासून त्याने खंडणी भरून आम्हास सोडवावे व चांगली कृत्ये करण्यासाठी आवेशी असलेले असे जे केवळ आपले लोक त्यांना स्वतःसाठी शुद्ध करावे. दडा उपदेश. बायबल पासून. जखर्या. परमेश्वर म्हणतो, मी सियोनला परत आलो आहे. मी यरुशलेमला राहत आहे. यरुशलेम निष्ठावान नगरी म्हणून ओळखली जाईल. सर्व शक्तिमान परमेश्वराचा पर्वत पवित्र पर्वत म्हणून ओळखला जाईल. पण तुम्हाला पुढील गोष्टी करणे भाग आहे. तुमच्या शेजाऱ्यांना सत्य सांगा. न्यायालयात निर्णय घेते वेळी जे सत्य आणि योग्य अशाच गोष्टी करा. त्यामुळे शांतता येईल. आपल्या शेजाऱ्यांना त्रास देण्यासाठी कट करू नका. खोटी आश्वासने देऊ नका. अशा वाईट गोष्टीत आनंद मानू नका. का? कारण या गोष्टींची मला चीड आहे. परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत. उत्पत्ती. त्या काळी त्या प्रदेशात मोठा दुष्काळ पडला. तेथे पाऊस पडला नाही आणि अन्नधान्य उगवले नाही. म्हणून अब्राम मिसर मध्ये राहण्यास गेला. आपली बायको साराय फार सुंदर आहे असे अब्रामाने पाहिले. तेव्हा मिसर देशाच्या हद्दीत शिरण्यापूर्वी अब्राम साराय हिला म्हणाला, मला माहित आहे की तू अतिशय सुंदर व रूपवान स्त्री आहेस. म्हणून मिसरचे लोक जेव्हा तुला पाहतील तेव्हा ते म्हणतील, ही त्याची बायको आहे. आणि मग तुझ्यासाठी ते मला मारून टाकतील. तर तू माझी बहीण आहेस असे तू लोकांना सांग, म्हणजे मग ते मला मारणार नाही. ते माझ्यावर दया करतील. अशा रीतीने तू माझा जीव वाचवशील. मग अब्राम मिसर देशात गेला. तेथील लोकांनी पाहिले की साराय ही फार सुंदर स्त्री आहे. मिसरच्या राजवाड्यातील सरदारांनी सारायला पाहिले व त्यांनी आपला राजा फारो याच्या जवळ तिच्या सौंदर्याची वाखाणणी केली आणि त्यांनी तिला राजाच्या घरी नेऊन ठेवले. अब्राम सारायचा भाऊ आहे असे समजल्यावर फारो राजाने त्याच्यावर दया केली व त्याला मेंढरे गुरेढोरे व गाढवे दिली. तसेच अब्रामाला दास दासी व उंटही मिळाले. अब्रामाची बायको साराय हिला फारोने नेले. म्हणून परमेश्वराने फारो व त्याच्या घरातील लोकांना भयंकर रोगाची पीडा भोगावयास लावली. तेव्हा फारोने अब्रामास बोलावले. तो म्हणाला, तू माझ्याबाबत फार वाईट गोष्ट केलीस. साराय तुझी बायको आहे हे तू मला सांगितले नाहीस का? ती माझी बहीण आहे असे तू का म्हणालास? मला बायको करण्यासाठी मी तिला नेले होते, परंतु मी आता तुझी बायको तुला परत करतो. तिला घे व येथून निघून जा. मग अब्रामाची मिसर मधून बाहेर रवानगी करावी अशी फारोने आपल्या सरदारांना आज्ञा दिली. तेव्हा अब्राम व त्याची बायको साराय यांनी आपले सर्व काही बरोबर घेऊन मिसर सोडले. नीतिसूत्रे. परमेश्वर खोट बोलणाऱ्यांचा तिरस्कार करतो, पण परमेश्वर खरे बोलणाऱ्या लोकांबरोबर आनंदी असतो. उत्पत्ती. या सर्व गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन आले. देव म्हणाला, अब्रामा भिऊ नको, मी तुझे रक्षण करीन आणि तुला आनंद होईल असे मी तुला मोठे प्रतिफळ देईन. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला. देवाने त्याची प्रामाणिकांता गणना केली. प्रामाणिक जीवन जगण्यास योग्य असा त्याचा विश्वास होता. उत्पत्ती. अब्राम 99 वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, मी सर्वशक्तिमान देव आहे, माझ्यासाठी पुढील प्रमाणे गोष्टी कर. माझ्या आज्ञा पाळ आणि योग्य मार्गाने चाल व सात्विकतेने राहा. मी तुझे नाव बदलतो. तुझे नाव अब्राम असणार नाही, तर तुझे नाव अब्राहम होईल. मी तुला हे नाव देत आहे कारण तू अनेक राष्ट्रांचा पिता होशील. आणि देव अब्राहमाला पुढे म्हणाला, आता ह्या करारातील तुझा भाग हा असा, तू व तुझ्या वंशजांनी पाळाव्याचा माझा करार हा. रोमकरांस. तर मग अब्राहम जो मानवी रीतीने आपला पूर्वज याच्याविषयी आपण काय म्हणावे? कारण शास्त्र काय सांगते? अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास त्याला नीतिमत्व असा गणण्यात आला. ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. धन्य तो पुरुष ज्याच्या पापांचा हिशेब प्रभू करणार नाही. रोमकरांस. म्हणून बंधूनो, देवाच्या दयेमुळे मी तुम्हाला विनवितो की तुमची शरीरे देवाला संतोष देणारा जिवंत यज्ञ अशी अर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करू नका. त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या, यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हाला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा. मला देण्यात आलेल्या कृपादानाच्या दृष्टीने मी तुम्हातील प्रत्येकाला सांगतो की विचार करण्यास योग्य आहे त्या आपल्या योग्यतेपेक्षा आपणाला अधिक श्रेष्ठ मानू नका. तर देवाने सोपवून दिलेल्या परिमाणाप्रमाणे समंजस असा जो मार्ग त्या दृष्टीने विचार करा. परिमाण के अनुसार बाट दिया है वैसा ही सुबुद्धि के साथ अपने को समझे. करिंथ करांस. कारण जरी आम्ही जगामध्ये राहत असलो तरी जगाप्रमाणे लढाई करीत नाही. ज्या शस्त्राने आम्ही लढाई करतो ती जगातल्या शस्त्रांसारखी नाही, उलट त्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहे ज्यामुळे शत्रूचे बुरुज नष्ट होतात. आम्ही वाद आणि जे देवाविषयीच्या ज्ञानाविरुद्ध उभे राहते ते नष्ट करतो आणि प्रत्येक विचार पकडून त्याला ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला लावतो. प्रकटीकरण. मग मी पाहिले आणि तेथे मायासमोर कोपरा होता. तो सियोन पर्वतावर उभा होता. त्याच्याबरोबर 146,000 लोक होते. त्यांच्या कपाळांवर त्याचे आणि त्याच्या पित्याचे नाव लिहिलेले होते. ते लोक सिंहासनासमोर आणि 4 जिवंत प्राण्यांसमोर आणि वडिलांसमोर नवे गीत गात होते. जे लोक पृथ्वीपासून मुक्त करण्यात आलेले असे 146,000 तेच हे गाणे शिकू शकले. त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही ते गीत शिकू शकले नाही. हे लोक असे होते की त्यांनी स्त्रियांशी वाईट कर्म करून स्वतःला भ्रष्ट केले नाही. त्यांनी स्वतःला शुद्ध राखले. कोकरा जेथे गेला तेथे ते गेले. हे पृथ्वीवरील लोकांमधून खंडणी भरून मुक्त केलेले होते. देवाला आणि कोकऱ्याला अर्पिलेले ते पाहिले आहेत. त्याच्या मुखान असत्य कधी आढलेले नाही. खोटे बोलण्याबद्दल ते निर्दोष होते. प्रकटीकरण. मी अग्नी काचेच्या समुद्रात मिसळल्यासारखा पाहिला. सर्व लोकांनी ज्यांनी त्या प्राण्यावर, त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय मिळविला होता, ते सर्व समुद्राजवळ उभे होते. या लोकांकडे देवाने दिलेली वीणा होती. त्यांनी देवाचा सेवक मोशे याचे गीत आणि कोकऱ्याचे गीत गायले. प्रभू देवा, सर्व समर्था, तू महान आणि अद्भुत गोष्टी करतोस. राष्ट्रांच्या राजा, तुझे मार्ग योग्य व खरे आहेत. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. प्रामाणिकपणा ही आध्यात्मिक शक्ती आहे. अप्रामाणिकपणा ही मानवी दुर्बलता आहे, ज्यामुळे दैवी मदतीला मुकावे लागते. तुम्ही पाप उघडकीस आणता ते कोणालाही इजा पोहोचवण्यासाठी नव्हे, तर त्या देहधारी मनुष्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि योग्य हेतूला त्याचे प्रतिफळ मिळतेच. सत्यापासून पळ काढणे सचोटीला पंगू करते आणि तुम्हाला शिखरावरून खाली पाडते. ख्रिश्चन सायन्स शारीरिक इंद्रियांच्या पुराव्यांच्या पलीकडे जाते, परंतु जर तुम्ही स्वतः पापाच्या पलीकडे गेला नसाल तर वाईटाबद्दलच्या तुमच्या अंधत्वावर किंवा तुम्हाला माहीत असलेल्या पण माहीत नसलेल्या चांगल्या गोष्टींवर स्वतःचे अभिनंदन करू नका. अप्रामाणिक भूमिका ख्रिस्ती वैज्ञानिकतेपासून खूप दूर आहे. जो आपली पापे लपवतो तो यशस्वी होणार नाही, पण जो ती कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया केली जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनावर दिव्य विज्ञानाचा दृढ ठसा उमटवण्याचा प्रयत्न करा. उपचारासाठी आवश्यक असलेल्या नैतिक आणि आध्यात्मिक पात्रतेची उच्च जाणीव निर्माण करा. हे जाणून की चूक, वाईट आणि द्वेष यांना सत्य आणि प्रेमाचे भव्य परिणाम साध्य करणे अशक्य आहे. परिपूर्ण ख्रिश्चन सायन्सच्या विरुद्ध असलेल्या सूचनांचा स्वीकार किंवा पाठपुरावा करणे हे वैज्ञानिक प्रदर्शनामध्ये नेहमीच अडथळा आणेल. जर विद्यार्थी ख्रिश्चन सायन्सच्या शिकवणीचे काटेकोरपणे पालन करत असेल आणि त्याचे नियम न मोडण्याचे धाडस करत असेल, तर तो उपचारात यशस्वी होण्यात अयशस्वी होऊ शकत नाही. योग्य ते करणे हेच ख्रिस्ती विज्ञान आहे आणि योग्य कृती करण्यापलीकडे कशालाही या नावाला काहीही स्थान नाही. कोणतेही भौतिक विज्ञान नाही, कारण सर्व सत्य दिव्य मनातूनच उगम पावते. म्हणून सत्य मानवी नाही आणि ते जडवस्तूचा नियमही नाही, कारण जडवस्तू नियम बनवणारी नाही. विज्ञान हे दिव्य मनाचेच एक प्रकटीकरण आहे आणि केवळ तेच ईश्वराचा योग्य अर्थ लावण्यास सक्षम आहे. त्याचा उगम आध्यात्मिक आहे, भौतिक नाही. ती एक दिव्य वाणी आहे, तो सांत्वन करता जो सर्व सत्याकडे घेऊन जातो. मन उपचाराच्या शास्त्रामध्ये प्रामाणिक असणे अत्यावश्यक आहे, कारण विजय हा अपरिवर्तनी सत्याच्या बाजूनेच असतो. देवाला समजून घेतल्याने आशा बळकट होते. सत्यावरील विश्वास दृढ होतो आणि येशूच्या या वचनाची सत्यता सिद्ध होते. पहा, जगाच्या अंतापर्यंत मी सदैव तुमच्या बरोबर आहे. जेव्हा परमेश्वर आजारी किंवा पापी लोकांना बरे करतो, तेव्हा त्यांनी हे जाणले पाहिजे की मनाने किती मोठा लाभ घडवून आणला आहे. जेव्हा नश्वर मन त्यांना आजारी किंवा पापी बनवते, तेव्हा त्याचा मोठा भ्रमही त्यांना कळला पाहिजे. दिव्य मनात वसलेल्या चांगल्या शक्तीबद्दल लोकांचे डोळे उघडायला अनेक जण तयार असतात, पण मानवी विचारांमधील वाईटपणा दाखवून द्यायला आणि अधर्म साधण्याच्या वाईटाच्या लपलेल्या मानसिक मार्गांना उघडकीस आणायला ते तितकेसे तयार नसतात. वाईटाचा त्याग सुनिश्चित करण्यासाठी ते उघडकीस आणणे आवश्यक असताना हा मागासलेपणा का? कारण जेव्हा तुम्ही लोकांना त्यांचे दुर्गुण सांगता त्यापेक्षा जेव्हा तुम्ही त्यांना त्यांचे सद्गुण सांगता तेव्हा ते तुम्हाला अधिक पसंत करतात. श्रद्धेमुळे श्रद्धेचेच परिणाम घडतात आणि त्यामुळे लादल्या जाणाऱ्या शिक्षा श्रद्धा असेपर्यंतच टिकतात आणि त्या श्रद्धेपासून अविभाज्य असतात. यावरच उपाय म्हणजे समस्येच्या मुळापर्यंत जाऊन प्राणघातक विकार निर्माण करणारी श्रद्धेची चूक शोधून तिला नाकारून दूर करणे, चुकीच्या श्रद्धेला कधीही कायद्याचा दर्जा न देणे किंवा तिचे पालन न करणे. सत्य, जीवन आणि प्रेम याच माणसाकडून असलेल्या एकमेव वैध आणि शाश्वत मागण्या आहेत आणि त्या आध्यात्मिक नियम निर्माते आहेत जे दैवी नियमांद्वारे आज्ञापालनाची अंमलबजावणी करतात. दैवी बुद्धिमत्तेद्वारे नियंत्रित असलेला माणूस सुसंवादी आणि शाश्वत आहे. जे काही खोट्या श्रद्धेने शासित असते ते विसंवादी आणि नश्वर असते. वाईट आणि रोगांच्या सर्व प्रकारच्या दाव्यांचा पर्दाफाश करा आणि त्यांचा निषेध करा, पण त्यांच्यात कोणतेही सत्य नाही हे ओळखा. पाप अस्तित्वात नाही म्हणून तू पापी असूच शकत नाहीस असे केवळ आश्वासन देऊन पापी व्यक्ती सुधारत नाही. पापाचा दावा खोडून काढण्यासाठी तुम्ही ते ओळखले पाहिजे, त्याचा मुखवटा काढला पाहिजे, भ्रम दाखवून दिला पाहिजे आणि अशा प्रकारे पापावर विजय मिळवून त्याचे असत्यत्व सिद्ध केले पाहिजे. आजार नाही असे केवळ घोषित करून आजारी व्यक्ती बरी होत नाही तर आजार अस्तित्वात नाही हे जाणून बरे होते. पापी व्यक्ती पहिला दगड फेकायला घाबरतो. तो एक बहाणा म्हणून म्हणू शकतो की वाईट हे असत्य आहे, पण ते जाणून घेण्यासाठी त्याला आपले विधान सिद्ध करावे लागेल. माणसाचा नैतिक पारा, मग तो वाढत असो वा कमी होत, त्याची रोग बरे करण्याची क्षमता आणि शिकवण्याची योग्यता दर्शवतो. तुम्हाला जे माहीत आहे त्याचा तुम्ही चांगला सराव केला पाहिजे आणि मग तुमच्या प्रामाणिकपणा व निष्ठेच्या प्रमाणात तुमची प्रगती होईल. हे गुण या शास्त्रामध्ये यशाची हमी देतात. प्रामाणिक हृदयाबद्दल आपण कधीही निराश होण्याची गरज नाही, परंतु जे अधूनमधूनच आपल्या दुष्टपणाला सामोरे जातात आणि नंतर तो लपवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याबद्दल फारशी आशा नाही. त्यांच्या प्रार्थना ही अशी लक्षणे आहेत जी त्यांच्या चारित्र्याशी जुळत नाहीत. ते पापासोबत गुप्त संगती ठेवतात आणि अशा बाह्य स्वरूपाबद्दल येशूने म्हटले आहे की ते पांढऱ्या शुभ्र कबरांसारखे आहेत, सर्व अशुद्धतेने परिपूर्ण. योग्य रीतीने प्रार्थना करण्यासाठी आपण एकांतात जाऊन दार बंद केले पाहिजे. आपण ओठ मिटून भौतिक इंद्रियांना शांत केले पाहिजे. तीव्र इच्छांच्या शांत पवित्र स्थानी आपण पापाचा त्याग करून देवाच्या सर्वव्यापकतेची याचना केली पाहिजे. आपण क्रूस उचलण्याचा संकल्प केला पाहिजे आणि ज्ञान, सत्य व प्रेमासाठी कार्य करण्यासाठी व जागृत राहण्यासाठी प्रामाणिक अंतःकरणाने पुढे गेले पाहिजे. आपण न थांबता प्रार्थना केली पाहिजे. आपण आपल्या इच्छा कृतीत उतरवतो तेव्हाच अशा प्रार्थनेला उत्तर मिळते. गुरूंची आज्ञा आहे की आपण गुप्तपणे प्रार्थना करावी आणि आपले जीवन आपल्या प्रामाणिकपणाची साक्ष देऊ द्यावे. सत्य समजण्यापूर्वी सत्याची आध्यात्मिक जाणीव प्राप्त केली पाहिजे. ही जाणीव तेव्हाच आत्मसात होते जेव्हा आपण प्रामाणिक, निस्वार्थी, प्रेमळ आणि नम्र असतो. प्रामाणिक आणि चांगल्या हृदयाच्या भूमीतच बी पेरले पाहिजे, नाहीतर त्याला फारसे फळ येत नाही। कारण मानवी स्वभावातील डुकरासारखा घटक त्याला मुळापासून उपटून टाकतो। अनुभव ही सद्गुणांची शाळा असावी आणि मानवी सुख हे त्याच्या सर्वोच्च स्वभावातून निर्माण झाले पाहिजे। जीवन तत्व किंवा बुद्धिमत्ता जडवस्तूत असू शकते या चुकीच्या कल्पनेच्या विरुद्ध अस्तित्वाच्या सत्याला चिकटून राहा। सत्याच्या प्रामाणिक विश्वासाने आणि दिव्य विज्ञानाच्या अपरिवर्तनीय अचूक व निश्चित प्रभावाच्या स्पष्ट जाणीवेने विनंती करा। मग जर तुमची निष्ठा तुमच्या विनंतीच्या सत्याच्या निम्मी जरी असेल तरी तुम्ही रुग्णांना बरे कराल। मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू। रोजची प्रार्थना। दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल। तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या। आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे। हेतू व कृतींचा नियम। द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये। विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये। या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी। कर्तव्याची सतर्कता। आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल। त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल।